सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे जाणून घेण्याची आजच्या दिवशी काय झालं होतं. इतिहासामध्ये आजच्याच दिवशी 1892 साली जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय संगीताच्या गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी अर्थशास्त्रज्ञ मार्शल आल्फ्रेड यांचं दुःखद निधन 1924 मध्ये झालं होतं. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा साहेब यांचा जन्म आजच्याच दिवशी 1939 मध्ये झाला होता. आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिग्गज नाव निळू फुले, 2009 साली निळू भाऊंचं दुःखद निधन झालं होतं. खऱ्या अर्थानं आपल्या मराठी नाट्यसृष्टीला, चित्रपटसृष्टीला, हिंदी चित्रपटसृष्टीला निळू भाऊंनी स्वतःच्या अभिनयानं ज्या काय दर्जेदार भूमिका दिल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आजारामर आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर या दिग्गज पर्सनॅलिटीजना सलाम करत मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. बजाते राहो.